नमस्कार, मी भावना टोले मुलाखत घेत आहे देवीदास सोळाजी चौधरी. वय 49. आजची तारीख आहे 20 सप्टेंबर 2025 आणि वेळ आहे 2:52. गाव वडमाळ सू, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. हे पहिलं सत्र आहे देवीदास तुळाजी चौधरी यांच्यासोबत पास्ट या प्रकल्पासाठी. सगळ्यात प्रथम म्हणजे तुमचं नाव, वय आणि तुमचं गाव सांगा.
माझं नाव आहे देवीदास तुळाजी चौधरी. मी राहणार आहे वडमाळ सू, सुरगाणा तालुक्यातील माझं गाव आहे आणि नाशिक जिल्हा.
तुमची आदिवासी जमात कोणती ह्याबद्दल पण सांगा.
माझी जी जमात आहे ती आदिवासी म्हणजे कोकणी समाज आहे. कोकणी
आदिवासी
कोकणी.
मग नंतरचा प्रश्न असा की वैधू म्हणून जी काम करण्याची परंपरा आहे ती आपल्या कुटुंबात कधीपासून चालत आली आहे.
माझ्या कुटुंबातील वडिलोपार्जित चालू आहे. आजोबा पंजोबापासून जेव्हा ह्या गोष्टी घडत गेल्यात, मग कसं की माझ्या वडिलांनी मला काय शिकवलं आहे आणि माझ्या वडिलांना आजोबांनी काय दिलेलं आहे, ह्या ज्या जेव्हा त्यांचा मेळ बसतो ना, तेव्हा एखाद्या ठिकाणी त्याचं हे आपलं संगोपन म्हणतो किंवा सांगड होते त्याची. असे जर समजा माझं एक अपूर्ण औषध असेल तर त्याला तिथं तो बरोबर हे औषध नाही. जेव्हा असं दोघांचं, माझे वडिलांचं आणि माझं तिथं सारखंच औषध असेल, ते प्रभावी औषध आहे. बरोबर. कारण कसं असतं ना, त्याला माहीत होतं ते मला पण माहीत झालं आहे, मला त्यांना माहीत नाही, मला त्यांनी काहीतरी सांगितलं मी उलटं सांगून देणार. म्हणजे इथं ज्या ह्या गोष्टी आहेत तर त्यांचं बरोबर आहे, माझं बरोबर आहे, तिथं ते औषध कोणत्या तरी आजारावर ते काम करतं आहे. समजा एखादा आपण तापाचा आजार घेतला तर तापासाठी आपण काय करतो की गुळवेलचा काढा करून देतो, सतावरीचा काढा करून देतो. अशा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, मला ही गोष्ट माहीत आहे, माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे. पेशंटपर्यंत मी पोहोचलो आहे, पेशंट बरा झाला आहे तो दुसऱ्याला सांगतो. म्हणजे अशी जी ही साखळी जी चालत 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 गेली आहे. फक्त त्याचं काय, आता हे औषधांचं काय, म्हणजे आपण कसं म्हणतो की औषधांचा कसं की विनाश झालेला आहे, त्याची जतनच झालेली नाही आहे. ते तोडफोड करून किंवा कोणी तोडून टाकलं का कसं झालं ह्या ज्या गोष्टी आहे, पण त्याची जतन केलेली नाही. म्हणून ह्या गोष्टी आता दुर्मिळ होत गेल्या आहे. असं तर तापाचा आपला हा एक माझा अनुभव आहे.
आता नंतरचा प्रश्न घेऊया. तुम्ही हे जे ज्ञान आहे वैदुकीचं ते तुम्ही कोणाकडून आणि कसं शिकलात.
जेव्हा माझे आजोबा होते तेव्हा मला एक असे जंगलात घेऊन जायचं, बैल गुरं चारायचं वगैरे. मग तिथं मला ते झाड पाला दाखवायचं, ही वन हे भाऊ हे तोडून आण, ते तोडून आण, ते तोडून आण. पण त्या वनस्पती मला तिथं सांगत नव्हते की हे आजारावर हे आपण देणार आहोत. वनस्पतीची मला ओळख आहे, हा समजा याचा शेवगाचा पाला आहे त्याला मी ओळखतो, तुम्ही पण ओळखता. एखादा रानवाल आहे तो रानवाल पण आपण ओळखतो. पण त्याचं जे औषध म्हणजे कोणत्या आजारावर ते द्यायचं आहे हे मला माहीत नाही. मग ते मला काय नेहमी करायचं, घरी घेऊन गेले मग ते मला सरळ सांगायचं की भाऊ ही वनस्पती ह्या आजारावर चालते. म्हणजे जेव्हा त्याचे हे सांगत राहतात ना, म्हणजे तिथून मला ही थोडी म्हणजे माझ्या इथं फिट झालेलं आहे माझ्या डोक्यामध्ये. की असं नाही की माझं वरून आलं सर्व परमेश्वराने मला दिलं, असं नाही. वडिलोपार्जित ही परंपरा चालत आली आहे. मग ज्या वेळेस माझी परीक्षा मोठी होती, मोठी परीक्षा जेव्हा मला आजोबा घेऊन गेले जंगलामध्ये, मला एका वाघाचा असे दांड आपलं असतो किंवा रस्ता असतो वाघाचा, त्याच्या शेजारी मला बसवलं त्या रस्त्यावरती. हां, मग तिथं मला कमीत कमीत 5 ते 6 तास तिथं बसवलं. 9 पासून तर आपण 2:30 वाजेपर्यंत असं मला बसवलं. हां, मग तिथं जेव्हा वाघ आला ना तेव्हा मला भीती वाटली खरी, पण मला उठता येईना, मी घाबरून गेलो की काय होईल काय नाही, कसं होईल काय नाही. पण जेव्हा आजोबांनी सांगितलं होतं की ही तुझी परीक्षा आहे, चालू आहे, त्यांनी फोडून सांगितलं नाही की ही तुझी परीक्षा मी घेतो. मग त्यांनी मला प्रश्न केला, साप चालतो कसा, साप चालतो कसा, गाय चालते कशी, वाघ चालतो कसा, ससा चालतो कसा. असे जे जेव्हा मला त्याने परीक्षेचं विचारलं तेव्हा मी सांगितलं, वा आपले साप जातो सळसळत तसा आवाज येतो, सळसळ सळसळ असं त्याचं होतं, हा त्याचं एक याचं सापाचं झालं. नंतर वाघ कसा चालतो, तर माणसाप्रमाणे टप 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 असं त्याचं हे पाय. गायीचं पण तसंच आहे, गाय पण तशी चालते. ससा कसा चालतो, टुणूक टुणूक उड्या मारत चालतो. मग हे उत्तर जेव्हा मी ते आजोबांना दिलं तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं, उत्तीर्ण झालास, पास झालास. उत्तीर्ण म्हणजे हा आपला शब्द आहे, पास झाला म्हणजे तो म्हाताऱ्या लोकांचं असं हे आहे गोष्टी. मी का त्याच्यात जातो डबल डबल असे ह्या गोष्टी, की एखाद्याला असं पण होऊ शकतं याच्यात नाही त्याच्यात समजतं, म्हणून मी हे दोन्ही गोष्टी चालू राहिलो आहे. तर आपले जे माझी परीक्षा जेव्हा झाली तेव्हा मी पास झालो, मग तिथून सांगतात की आजपासून तू औषधं सुरू कर. मग तिथून मी हळूहळू उद्या तापाचा द्यायचा, परवाला याचा द्यायचा, कावळीचा द्यायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या
असं शिकला.
हा म्हणजे आता जर समजा आपण एखादा आजार घेतला, कावीळचा घेतला, तर कावीळवर काय काय तू देणार असं त्यांनी मला विचारलेलं आजोबाने. मी त्यांना सांगितलं केळीचं मूळ देणार, केळीचं मूळ, कावळीचं मूळ देणार, भुयावळीचं देणार, असे मी 3-4 औषधं त्यांना सांगितलं. मग ते काय सांगतात की खरोखर ही तीच वनस्पती आहे काय, मग ते मला आणून दाखव.
हे पण करायला लावायचं
ते आता ते करावंच लागणार होतं, त्याच्याशिवाय पर्याय माझ्याकडे नव्हता खरं पाहायला गेलं तर. तुला ओळखता येतं काय, नुसता सांगतोस असे हे देते हे देतो असे ते मला माझ्यावर कधी कधी भडकून जायचे, तरी पण मी शांत डोक्याने असं की नाही आज नाही उद्या नाही परवाला भविष्यामध्ये कोणाला तरी काम देईल. आजपर्यंत आता ते कोणाला तरी काम देणार आहे, पण तो घेणार असला पाहिजे. हां, तर नाही तर ही परंपरा जपायला मोडायला वेळ लागत नाही. समजा माझ्याकडून एक औषध जरी अपूर्ण राहिलं तर तुम्ही दुसऱ्याला काय सांगणार आहे, अपूर्णच सांगणार आहात तुम्ही. आता जेव्हा आमच्याकडे असेच भगत किंवा कोणी असा असला तो सांगणारच नाही की हे तो काय सांगतो, हा तुला असं खाल्लंय तसं भूतानी खाल्लंय तसं हे तो सांगतो, पण काय देतोय हा झाड पालाच करून देतो ना गोळा, तरच आता ते तांदळाने काही होणार आहे का. जेव्हा तो दाणा असं सुकड्यात पाहिला असेल तुम्ही भगत लोकांना ते दाणे वगैरे पाहतात, ते तो काय देतो, तांदूळ देतो खायला, पण त्याच्यात काय त्याचं असतं औषध मिक्स असतं असं. आणि मग काय दुसऱ्या दिवशी सांगतो, भाऊ उद्या ये मी तुला एक औषध देतो ते घे तू, त्या औषधाने बरा होतोय, तांदळाने बरा होत नाही, ते सुपड्याने बरा होत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ताई, खरोखर आपण जर थोडा अभ्यास ज्याने केला ना लगेच त्याला समजतंय की हा आपला मूर्ख बनवतोय ना, तो आपल्याला मूर्ख बनवतो ना. पोटात गेल्याशिवाय कसं काय होईल बरं आजार. तेव्हा सांगतो की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा हे विचार केला की हा नेहमीच आजारी पडतो, नेहमीच आजारी पडतो, याला काय नेमकं होतं, पोट दुखतंय का, याला खोकला आहे का, याला दमा आहे काय, याला काय नेमकं आजार आहे, तेव्हा आम्ही काय करतो थोडासा असं नाडीवर, मी पहिलं नाडीवर जायचो. मग नाडीवर जायचं, मग त्या पोटाचा दुखे दुखत असेल किंवा एखाद्याची नाडी आपले बरोबर हे शरीराची हालचाल नाही होत तर आम्ही त्यांना लगेच सांगायचं तुला असं असं झालं एवढा नॉलेज. पण आता काय ना ताई झालं ते काही
हे तुम्ही तपासता म्हणजे
हां पहिलं आम्ही नाडी तपास असं मी धरायचं ना पण ते थोडं केलं म्हणजे कसं आमचे थोडंसं हे झालं होतं. एका असंच एक त्यांचं नवरा बायको होते मग त्याने मला काय सांगितलं का माझं असं असं आहे तर मी सांगितलं हात दाखवा तर ते थोडंसं तिथं थोडं आमचं हे झालं. म्हणजे काय ना त्यांना ते वाईट वाटलं की काय शंका आली म्हणत मला माहीत नाही मग तिथं मी तिथून हात हे वगैरे तर हे नाही मग मग नंतर मी काय केलं मग त्यांच्याकडूनच मी काढून घ्यायचं तुला काय नेमकं होतंय
म्हणजे तुम्ही त्यांची लक्षणं कशी ओळखायचा.
मग त्यांचे त्यांनी सांगितलं की माझ्या असं असं पोटात दुखतंय कळ लागते मग कंबर दुखतंय हात पाय दुखतात मग मी काय सांगायचं तुला थोडासा किडनीचा आजार आहे किडनी स्टोनचा किंवा आम्लपित्ताचा आहे असे जेव्हा हे लक्षणं येतात ना पटकशी लक्षात तर मी कसं औषध करतो मग
एक
मग मी काय करणार एक डोस किडनीचा देणार म्हणजे ते पालाचा याचा हां तो एक किडनीचा डोस देणार एक पित्ताचा डोस करणार
एक पित्ताचा दोन
वेगवेगळा करणार. पण मी जेव्हा मिश्रण करणार ना तर हा माणूस हा असं करणारच नाही ते डबल तो करणारच नाही मग काय करतो एक चमच याचा टाकतो एक चमच याचा मिश्रण दोन्ही करून दिले की एकाच डोसमध्ये दोन्ही केले म्हणजे दोन्ही आजार एकाच वेळेस होणार असं
असतं.
हां मग काय होतं ना ताई जेव्हा आपण एखाद्याला सांगतो चांगला मार्ग दाखवतो बाबा हे असं असं कर हा सकाळी घे हा दुपारी घे हा संध्याकाळी घे तो करणारच नाही. आता आपल्याकडं काय झालं आहे ना एक इंजेक्शन घेतलं मला तात्पुरतं आहे तो औषध ना आपल्या अंगामध्ये तोपर्यंत बरं वाटतं डॉक्टर पण सांगतो 3 दिवसांनी माझ्याकडे परत येजूस त्यांना माहीत आहे हे औषध एवढे दिवस पुरणार आहे अंगामध्ये ना अंगामध्ये तेवढा दिवस ते पुरणार आहे औषध तोपर्यंत तो सांगतो की 3 दिवसांनी मला परत भेट जे खरे गोष्टी आहेत ते मी सांगतो आणि मी जाऊन आलो आहे ते पण सांगतो तर असं जे गोष्टी होतं. पण माझा जेव्हा आयुर्वेदिकचा माझा अनुभव आहे एकदा त्या आजाराशी मुळाशी गेला तर ते मुळापासून उपटून काढतं अशी वनस्पतीमध्ये ताकद आहे.
तर आता जसं तुम्ही म्हणत आहे की आजाराच्या मुळाशी जाऊन तुम्ही त्यांचं निवारण करता
हो पूर्ण नाही
तर एखादा आजार ओळखण्यासाठी तुम्ही कोणकोणते चिन्ह व लक्षणं ओळखता
ह्याबद्दल थोडंसं. बरं आता आपलं जे आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कावीळ त्यांचे नख पिवळं होतात डोळे पिवळे होतात लघवीले पिवळे होते असं लक्षण आपल्याला मी मुद्दा म्हणजे कशासाठी मी हे तुम्हाला सांगितलं की लवकर त्या माणसाला ओळखता आलं पाहिजे लक्षण म्हणून मी ह्या पहिला घेतला कावीळ बरोबर की नाही त्याचे आपल्याला समजा डोळ्याच पाहिलं तर याचे डोळ्यावर काय पिवळेपणा दिसतो आपल्याला नख पिवळे दिसतात अंग पिवळं दिसतं हां म्हणजे काय होतं लगेच माणूस तिथं थोडंसं सावध होऊन जातो असं असतं हे म्हणून मी तुम्हाला हे कावळीचं असं सांगितलं की असं केलं तर असं होणार असं
म्हणजे कावळीचं म्हणजे अशी लक्षणं
लक्षणं असं लक्षणं.
त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या आजारांसाठी
औषधं तयार करतात? तापासाठी करतो खोकल्यासाठी करतो पोटदुखीसाठी करतो मूळव्याधसाठी करतो किडनी स्टोनसाठी करतो आपल्या याचं अजून आहे श्वेत पदर बाईच्या अंगावरून जाणं पांढरेपणा जाणं लाल पदर असे त्याला श्वेत पदर आणि लाल पदर असे बरेच आहे आणि खोकला दमा
संधिवात पण म्हणाले
संधिवात.
मग आता हे तर झालं म्हणजे ह्या सगळ्या आजारांसाठी तुम्ही औषधं तयार करता आता हे जे एक एक आजार आहेत त्यावर तुम्ही कसं आणि आणि ती कशी बनवतात तर त्याबद्दल थोडं
सांग. तर जेव्हा मला इथं ह्या आपल्या शहरामध्ये काही भेटत नाही, भेटेल काही ठिकाणी असेल, जे अनुभवीक असेल माणूस त्याने ती झाड उत्पन्न केलं असेल किंवा त्याची लागवड केली असेल. पण जेव्हा हे कृत्रिम कृतीकरण केलेलं आहे त्या झाडाची मी गॅरंटी देऊ शकत नाही. जे स्वतः म्हणजे आपण काय स्वयंभू
स्वतः
ते वनस्पतीने ती जागा पाहिलेली आहे, त्याला तिथं सगळं हे आहे, खाद्य भेटत आहे, हा त्याचे गुणधर्म चांगले आहेत सगळे. जेव्हा असे असतं ह्या गोष्टी त्या ठिकाणी ती वनस्पती येते. आता तसंच जर नसलं तर मग कसं काय करशील, कृत्रिम करून तुला किती फायदा होणार किती माहीत नाही मला. तू निखट टाकलं आहे का,
बरोबर
केमिकल टाकलंय का तू, हे पाय. आता तुझ्या झाडाला लवकर वाढवण्यासाठी तू काय करणार आहे, खत पाणी तर देणारच आहेस. जंगलामध्ये तसं आपण देतो का, झाडपाला पडला तो कुजून गेला आहे कधी पडलं का, म्हणजे ते स्वतःहून आलेलं आहे झाड, आपण केलेलं नाही उत्पन्न. तिथून तर आपण बिया काढून इथं लावलं
आहे.
अशा ह्या गोष्टी आहेत. आपण स्वतः जेवढं करणार, पण आता काय झालं आहे तरी ना, एखाद्याला रक्तदाबचा आजार आहे, बरोबर की नाही, तर त्याला आपण काय करणार, अर्जुन सादळाची साल देणार.
ब्लड प्रेशर म्हणते
का, तर कसं तो जंगलातच होता ना, पण तो आता आपण शहरामध्ये आणला लागवड करून. आता तो आता 5 वर्षाचं देशील तर कोवळ्याचं साल देते, ते किती लागू होईल ते पण मला माहीत नाही. 10 वर्षावरील झाड असेल त्याच चांगलं लागू होत.
अच्छा,
तुझ्याशिवाय
नाही
शक्यच नाही. तू किती देवन बघ, मी तुला स्पष्ट सांगतो ह्या गोष्टी, मी कोणाला सांगत नाही अशा गोष्टी, मी तुझ्यासाठी स्पष्ट सांगून दिलं आहे. 10 वर्षाचे वरील झाड असेल तर त्याचा गुणधर्म चांगला येईल, 5 वर्षाचं असेल तर.
पण हे झाडाचा भाग झाला, मग तुम्ही जेव्हा त्याच्या मुळ्या वापरता मग त्या किती जुन्या लागतात तुम्हाला?
समजा आता हे 10 वर्षाचं झाड आहे, हे तुम्ही एक खात्री करून घ्यायची की याची कशी आहे झाडाची वाढ, त्याच्यावर लगेच आपल्याला समजतं. समजा एखादा तुम्ही सांगितलं की आता हे मी कधीपासून झाड पाहते, हा फार पुराणा झाड आहे, त्याची तू गॅरंटी देतेस ना, पण मी उद्याचे झाडाचे कशी द्यायचं मी सांगतो की खरोखर अशा गोष्टी ज्या आहेत ना, छोट्या मोठ्या आहेत ना, लक्षात येणं थोडस नाही बसत. एखादा जे नवीनच असेल ना तो काय करतो ना, माझं ऐकून तुझं ऐकून ना भरमसाठ आणून तोडून द्यायचं.
आता असं करता
हा, मला पैसे कमवायचे आहे ना, मी त्याचे पाठीमागे लागलो पैशाच्या.
आता हे रक्तदाब ह्याच्यावर झालं, अजून कोणत्या आजारांचं औषध तुम्ही कसं देता?
समजा याचं मूळव्याच आता जाऊ आपण, जरा थोडासा हा विषय जो आहे ना, आता सध्या लोकांना मूळव्याचा त्रास फार आहे. तर मी जेव्हा असे वनस्पती कोणती आणतो म्हणजे ती तयार करायची जी आपली पद्धत आहे, तर जेव्हा कमळ आहे कमळ फुल ते मी दुकानातून मला दुसरीकडून भेटत नाही, दुकानातून आणणार, इथं आणणार, त्याला साफ करणार, सर्व व्यवस्थित निसणार, साळून सुळून त्याची धूळ काढणार, त्याला चांगलं सुनात सुकवणार, त्याचे सर्व काय असेल माटी वगैरे ते साफ करून नंतर मी त्याला व्यवस्थित म्हणजे करणार 2 दिवस उन्हामध्ये. आणि ती साफसफाई झाल्यानंतर मग मी ती याचं एका भांड्यामध्ये नेणार दळायला, मिक्सरमध्ये म्हणा काय, जेव्हा असं आपण करतो की मग तिथून ते औषध एकदा झालं पावडर की डब्यात भरून ठेवणार किंवा पाकिटमध्ये करून देणार. मग मला तो अंदाज कसा असतो, 15 आपले समजा ना 14 चम्मच टाकले म्हणजे 7 दिवसाचा तुझा कोर्स झाला, सकाळ संध्याकाळ
चौदा समास हा सकाळ संध्याकाळ हे झालं. अजून दुसरं कोणता आजार आहे ज्याच्या अजून औषध देतात?
खोकला आहे. खोकला जेव्हा एखाद्या माणसाला आहे, सुका खोकला आहे
की ओला खोकला आहे,
ओला खोकला आहे, काही भटकेच आहे, काही लोकांचे पडत आहे, भेटका पडत आहे, तर त्याचं कसं करायचं? किंवा उबळ खोकला आहे, म्हणजे उबळ खोकला म्हणजे नेहमी खो 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 असं, सुका खोकला म्हणजे काहीच येत नाही तोंडात,
काहीच येत नाही.
हां, हे गोष्ट क्लिअर आहे ना?
कफ नाही.
मग तो कसं करायचा? आताची वनस्पती जी आहे, भेडा वनस्पती आहे, भेडा भेडा वनस्पती आहे ती, म्हणजे आपण समजा 5-6 भेडे घ्यायचे, आवळा घ्यायचा, हिरडा घ्यायचा, तीन वनस्पती आहे सारखे समान प्रमाणात, सम प्रमाणात म्हणजे सारखे प्रमाणात तिन्ही तुम्ही घेतले. 5 हिरड्याचे बिया घ्या, 5 भेडाचे घ्या, आवळा 5 घ्या, त्यांची तुम्ही सर्व सुकवून कापून व्यवस्थित करून त्याची पावडर बनवा, एका बाटलीत भरा. भरून ठेवल्यानंतर तुम्हाला मी सांगणार 6 दिवसाचा कोर्स करायचा आहे. 6 दिवसाचा कोर्स, 6 दिवसात तुम्हाला बरं नाही वाटलं तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायचा, असं आमचं स्पष्ट हो सांगतो. आम्ही लिहून पण ठेवलं होतं, ते पाकिटावर पण लिहून दिलं होतं. संधिवातावर आपले निर्गुडी तेल आम्ही केलेलं आहे. निर्गुडी तेल मध्ये जे आहे तीळ तेल आहे, निर्गुडी पाला आहे, करंज पाला आहे, आपला कारली पाला आहे, फांगळट आहे, नीलगिरी आहे, अशा 5-6 वनस्पती एकत्र करून आम्ही त्याच्यापासून तेल बनवतो. आता ते आपण समजा निर्गुडी तेलाचं ज्यूस तुझं झालं 1 लिटर, फांगळ्याचं रस झालं 1 लिटर, हां, नीलगिरीचं झालं 1 लिटर, कारली ज्यूसचं 1 लिटर, शिवलिंग पालाचं 1 लिटर, हां, आणि आपण करंज घेतला, म्हणजे 6 वनस्पती झाले तुझे.
करंज म्हणजे?
करंज म्हणजे नदीच्या कडेला असतात ना का ते, मी दाखवेल तुला.
खाली उगतात की ते वरती काळे काळे असतात? ते
बिये बिये इथं, हे इथून मी दाखवेल तुला ते करंज. हां,
करंज,
करंज. हां, तर मग ह्याचं 6 लिटर ज्यूस झालं तुझं.
हो,
मग मी काय करणार, त्याचे 5.5 लिटर तिळाचं तेल टाकणार
त्या पाल्यातच.
आता तुझा ज्यूस तर झाला की नाही?
हो 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 हो,
6 लिटर तुझा ज्यूस मोजून झालेला आहे.
हो,
त्याच्यात मी किती तिळाचं तेल टाकलं, आपले 5.5 लिटर.
हो,
मग ते मी उकळून 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 जोपर्यंत त्याचं जे आर्क तयार चांगला होत नाही, तेल शिल्लक राहत नाही, तोपर्यंत मी ते आटवत राहणार. आटवल्यानंतर मी त्याची टेस्टिंग घेणार. टेस्टिंग घ्यायचं कसं? मी ते आगीत ते टाकून बघणार. मग तिथं टाकल्यानंतर ते पटकं शिवा आपले दिवा जसं जळतो ना
तसं जळ, हां,
आणि त्याच्यात धूर निघाला तर तुम्ही सांगून समजून जायचं पाणी आहे. मोठी टेस्टिंग आहे. सिस्टर्सला अजूनपर्यंत जमलेलं नाही आंबाठ्याच्या. असे ही गोष्ट आहे. मग जेव्हा आता याची जेव्हा आपण तेल झालं आहे, तुला टेस्टिंगला द्यायचं आहे. मी काय करणार, एखाद्याला मी ते तेल देणार, त्याला सांगणार वरून खाली नाही मालिश करायचं, खालून वरती करायचं.
का असं?
कारण जेव्हा आपण असं खाली उतारतो, सर्व तेल आपण खाली उतरून देतो.
अच्छा,
हे जे मी इथून असं केलं ना, असं मालिश करतोय ना, तर हे तुझं तेल खाली आलं आहे. आणि इथून तू केलंयस ना, तर हे याच्यात जिरतंय, नसा तुझ्या मोकळ्या झाला, तुझा दुखणं बंद होत चाललंय. जेव्हापर्यंत तुझ्या नसा मोकळ्या होत नाही तोपर्यंत तुझं दुग्ण बरं नाही. म्हणजे जेव्हा नसामध्ये ते तेल जेव्हा आपण मुरवतो म्हणजे जिरतं ना शरीरामध्ये तेव्हा त्याचे तेल नसा मोकळ्या होतात, तिथून ते थोडंसं दुखणं वगैरे ते कमी होत जात. हे आपले निर्गुळी तेलाचे संधिवाताचं झालं.
आणि तुम्ही केसांसाठी पण बोलत होता की
केसांमध्ये आता हो केसांचं जे आहे त्याच्यात आहे वनस्पती जी आहे महत्वाचे भृंगराज आहे. केस गळतात त्याच्यासाठी कडुलिंब आहे, कडुलिंबाचा पाला
हो.
आणि याच्यासाठी जे आहे मेहंदी आहे कलरसाठी मेहंदी ना. आणि नागरमोथा आहे डोकं शांत ठेवण्यासाठी नागरमोथा. आणि याचं जे आहे अजून जठामासी म्हणजे वडाचे पारंपर्य हा म्हणजे ते केस लांब करण्यासाठी माहिती प्रमाणे तुला समजा 250 ग्रॅम घ्यायचा आहे किंवा एवढा अर्धा लिटर घ्यायचा आहे हा माप तुझा आहे माझा नाही. माझा जो आहे की मला एखादा प्रोडक्ट मोठा करायचा आहे तर मी 1 लिटरचं प्रत्येक याचे वनस्पतीचे 1-1 लिटर मग 12 वनस्पती पते असतील तर 12 लिटर झालं. पण तुला टेस्टिंग पण मी घेऊन दाखवली तर की तू आगीत टाकून बघायचं तुझं तेल झालं आहे की नाही ते सर्व चेक करायचं. आणि त्याची जेव्हा मालिश करताना तर हातावरती तेल घ्यायचं आपले ब्रह्मी तेल किंवा केसांचं तेल आपलं तळ हातावर घ्यायचं हे बोटं बुडवायचं त्याला असं 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 करत गेलं ना मग ते बरोबर आपले
हा.
पण जेव्हा असं एखाद्याने कावळ्याच्या आंघोळ सारखे करून आणि झालं मालिश केली मी काय केस गळतातच काय जे आहे ते खरी गोष्ट सांगतो. त्याची मालिशच नाही झाली त्याचे मुळापर्यंत नाही गेले आपण काय करणार आहोत सांगतो. ते औषधी बिचारे किती काम करणार आहे त्याच्या त्याच्या पद्धतीवर ते काम करणार आहे पण आपणच केलं नाही तर काय करेल ते.
अजून एक म्हणजे प्रश्न म्हणजे बायकांचं जे सफेद पाणी लालपाणी जातं त्यासाठी तुम्ही काय देता किंवा ते तयार कसं करता.
आता समजा एक धायटी वनस्पती आहे धायटी तू हर्सुलला गेलीस तर रस्त्यामध्ये तुला मे महिन्यात ते एप्रिलमध्ये ते फुलं दिसतील. ते धायटीचे फुलं गोळा करायचं मस्त सुकवायचं आणि ते आपण सावलीमध्ये सुकवून आणि नंतर उन्हामध्ये टाकायचं पावडर करण्यासाठी. पावडर करण्यासाठी जेव्हा आपण जाणार तर ते चांगलं सावून सुळून व्यवस्थित करून घ्यायचं हां आणि नंतर त्याला ग्राइंडरमध्ये पावडर करायचं. पावडर केल्यानंतर ते समजे तुला सांगते श्वेत पदरवर आहे कला पदरवरती तर श्वेत पदरसाठी तू काय देणार आहेस ती पावडर देणार आहेस. लाल पदर याचे लाल पदरसाठी हे देणार श्वेत पदरसाठी हे देणार. तर सावर जी आहे सावर सावरीचं फुलं येतात ना कमळासारखे पाय ते आहे तर श्वेत पदरसाठी वापरायचं. आणि हे आहे तर आता लाल पदरसाठी मी तुला सांगितलं इथे आपल्या इथं गेलीस ना घाटामध्ये इतक्यातच ना विसरून गेलो पाय असं होतं धायटी 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 धायटीचे फुले गोळा केलीस हे लाल याला लालला द्यायचं उलट करत राहायचं नेहमी कधी पण उलट औषध द्यायचं लालला सफेद करायचं सफेदला लाल करायचं